लाइव मध्ये युट्यूबवरती जर्मन भक्ताचं एक प्रवचन ऐकत होतो. ते युट्यूब मध्ये होतं, मायापूर भक्ताने त्याला कनेक्ट केलं होतं असं आणि ते मी ऐकत होतो. त्याला तो भक्त एकदम रडून, प्रभू प्रभू भगवंताने आपल्याला सोडलं काय असं म्हणून त्याच्या डोळ्यातून आसुर्याची वेळ झाली त्याशी. त्यावेळेला तो जर्मन प्रभू म्हणतात की नाही प्रभू, असं घाबरण्याचं कारण काही नाही. वास्तविक पाहता भगवंताने आपल्याला सोडलं नाही, आपण भगवंताला सोडलेलं आहे. तर त्याला थोडा धीर आला आणि भक्तीमध्ये तो भक्त पुढे बोलू लागतो की भक्तीमध्ये तीव्रता येण्यासाठी भगवंताची अशी वेगवेगळ्या योजना असतात, परंतु भक्त मात्र त्याच्यामध्ये एक संधी साधतात. भक्त नेहमी अनुकंपा जी काय आहे जीवनामध्ये याला एक अनुकंपा समजतात आणि एक संधी समजतात. म्हणून हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भगवंत जरी आपल्याला सोडून गेले तरी आपण भगवंताला सोडून जायचं नसतं. महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज संत आहेत, यांच्या कितीतरी प्रसंगामध्ये त्यांच्यावरती असे अनेक प्रसंग आले आणि या प्रसंगामध्ये त्यांना अशी कितीतरी, ज्याला दुष्काळ पडला, घरातले लोक अन्नानं करून मेले, पण या प्रसंगी सुद्धा त्यांनी कधी भगवंताला दोष दिला नाही. भगवंताला ज्यावेळेला प्रार्थना करतात आदराने तीव्रताने त्यावेळेला हेच म्हणतात की देवा तुम्ही आम्हाला जरी सोडलं तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तर अशी तीव्रता येण्यासाठी वास्तविकपणे भगवंत अशा योजना असतात. त्यासाठी असं म्हटलेलं आहे, गेलेलं आहे की वास्तविकपणे आपला नामाचा आश्रय हा आपण तीव्र घेतला पाहिजे, कारण भगवंताचं नाम हेच एक आपल्याला मोठं आश्रय आहे. म्हणून ही आपल्याला संधी आहे फार मोठी की जेणेकरून या व्हायरसमुळं, सरकारच्या याच्यामुळं की आपल्याला घरामध्येच एकत्र राहावं लागतंय, असं म्हटलं जातं की ज्यावेळेला किती दिवस एकांत बसल्यानंतर की ज्यावेळेला जेवढा मनामध्ये कचरा असतो तेवढं बाहेर येण्याची शक्यता जास्त असते, कारण मानवी मन आहे, काम क्रोध लोभ मद मत्सर हे सगळे विकार आपल्यामध्ये आहेत. पण ज्यावेळेला आपण भक्ताच्या संगतीमध्ये असतो त्यावेळेला हे विकार आपल्याला अजिबात त्रास देत नाहीत. परंतु ज्यावेळेला घरामध्ये असं एकटंच आपल्याच कुटुंबामध्ये किंवा काही काही लोकांना एकटंच बसतो त्यावेळेला हे विकार आपल्याला त्रास द्यायची जास्त शक्यता असते. म्हणून ही एक संधी आहे की आणि हे असे जर विकार हे जागृत झाले तर मग त्याला घालवण्यासाठी फार काळ द्यावा लागतो, असे लगेच जात नाहीत ते. मग त्यासाठी ही एक संधी आहे की एक हॅबिट बनवण्याची, एक सवय बनवण्याची, कारण सवयी हे जीवनातलं सर्वश्रेष्ठ वरदान आहे. काही सवयी जर आपल्या आपण जीवनात लावून घेतल्या तर ते अतिशय आपल्याला लाभदायक ठरतात. म्हणून हे एक आपल्याला संधी आहे. 21 दिवसाचं लॉकडाऊन आहे, त्याच्यापेक्षा आणखी वाढेल म्हटलं जातं शास्त्रामध्ये की 21 दिवसानंतर आपल्याला कुठली एक हॅबिट आपोआप लागत असते. जर आपण 4 वाजता उठण्याची सवय केली, जर 21 दिवस हा दृढतेपूर्वक नियम केला तर 21 दिवसानंतर आपल्याला 4 वाजता आपोआप जाग येते. म्हणून जेवढा चांगला जप करता येईल तेवढा चांगला जप करण्याचा प्रयत्न करा, लवकर उठण्याचा प्रयत्न करा. 21-22 दिवस काही महिना असेल आपल्याला सवय लावून घ्या. तर निश्चित आहे की ही जर चांगली सवय लागली की नंतरच्या कालामध्ये 2000 ज्यावेळेला 21 साल येईल त्यावेळेला ते एक अपेक्षाकृत साल असेल की त्यावेळेला एक आनंदाचं भांडार आपल्यासाठी असेल, कारण आपल्या सवयाने आपण असं प्रवीण झालो याच्यामध्ये. तर म्हणून आपल्याला यावेळेला एकमेव आश्रय आहे की नाम आश्रय जास्तीत जास्त घेतला पाहिजे. प्रभुपाद म्हणतात की जो कोणी व्यक्ती 16 माळा एका जागेवर बसून करतो तो आपल्या भक्तीमध्ये वाऱ्यासारखी प्रगती करू शकतो. म्हणून आपल्याला आता सवय लावण्यासाठी दररोज लवकर उठून जर आपण एका जागेवरती, आता कोणाचा प्रश्न आहे की दररोज इकडे तिकडे कामाला जायचं, इकडे तिकडे एरवी, असे अनेक प्रश्न होते, पण आता काही कुठे जायचं नाही, आपण ह्या सवय लावू शकतो. एका जागेवरती बसून 16 माळा जप करू शकतो, स्वतःच्या हाताने बनवून भगवंताला अर्पण करू शकतो, इकडे तिकडे फिरण्याचा काही संबंध नाही, दिवसभर काही शास्त्र अध्ययन करू शकतो. आणि एकंदरीत हा एकतर तसं बघितलं तर कोरोना व्हायरस आपल्यासाठी एक वरदान आहे, म्हणजे काही दुःख आहे ते आपल्या सर्वांना आहे, म्हणून मी सुद्धा आपल्या दुःखात पूर्णपणे सहभागी आहे. तर नाम आश्रय कसा घ्यायचा, एक याच्याविषयी एक थोडक्यात कथा आहे की जसं एक माताजी असते शेतातली आणि तिच्या घरी एक गाय असते. ती गायचं सकाळी लवकर उठून साधना करून गायला धोवण करून दूध काढायची ती, आणि ती नदीच्या पलीकडे असलेल्या एका साधूला भगवंताच्या सेवेसाठी ती दूध द्यायची आणि दररोज ती नदी पार करत जायची. परंतु एक दिवस तिला साधू काय म्हणतो की हे बघ की उद्या येणार मला जरा लवकर दूध हवं आहे. म्हणले किती वाजता? म्हणले अगदी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला, अगदी 5 वाजता मला दूध आणून दे. म्हणले मी ठीक आहे, मी प्रयत्न करते. आणि ती भल्या पहाटे लवकर उठते आणि अगदी 4 वाजताच नदी किनारी येते, आणि पण पहिलं तिरी जाण्यासाठी त्यावेळेला ती त्या ठिकाणी नावाडी नसतो आलेला. ती वाट बघते, परंतु तिला तिथे पोचायला उशीर होतो. द्यावेळेला तो साधू म्हणतो की तुला मी 5 वाजता यायला सांगितलं होतं ना, तू एवढा उशिरा दूध घेऊन आली, तुझ्या दुधाचं काय करायचं आता, ह्या भगवंताला मी कसं अर्पण करायचं? म्हणले अहो काय सांगू, तो मी लवकर उठले, अगदी 4 वाजता नदी किनारे आले, परंतु नावाडीच आला नाही तर मी काय करू, कसं मी इथं पोचू? म्हणले काय सांगतेस? अगं जर श्रद्धा असेल तर नामावरती ज्याची श्रद्धा आहे, ते असे नामावरती श्रद्धा ठेवणारे लोक आहेत, ते असे नदी पार करून जाऊ शकतात. तुझी श्रद्धा नाहीये, पण तुला एक उपाय सांगतो. एक हे जर नाम घेशील ना, तर नामामध्ये एवढी ताकद आहे की तू नदी देखील पार करून येशील. म्हणले हो असं म्हणता? म्हणले हो ठीक आहे. म्हणले मी उद्या तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये हे दूध आणून देते. आणि तिने दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला आणि ज्यावेळेला ती नदी किनारी आली, तिने भगवंताचं नामस्मरण केलं, त्या साधूने दिलेलं वचन तिने स्मरण केलं आणि भगवंताचं नामस्मरण केलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तिची नामाप्रती आणि साधूच्या वचनाप्रती एवढी श्रद्धा होती की तिने जसा पाण्यावरती पाय टाकला तशी ती पाण्यावरती आपोआप चालू लागली. आणि चालत चालत पाण्यावरती ती साधूकडे अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये पोहोचली. आणि हे बघून साधूला आश्चर्य वाटलं की अरे एवढ्या लवकर तू आलीस, काय आश्चर्य, पण तू आलीस कशी, एवढ्या पहाटे 5 वाजता इथं पोहोचलीस, इथं आलीस कशी? त्या म्हणले तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे केलं आणि मी आले. म्हणले काय मी सांगितलं आणि काय तू केलं? म्हणले तुम्ही सांगितलं होतं भगवंताच्या नामस्मरणाने हे सगळं भवसागर तरून जातो आपण, तर फक्त नदी तू तरून येणार नाहीस का असं म्हणला होता, तर मी तुम्ही दिलेल्या मंत्राद्वारे मी नदीवरती चालत आली अशी पाण्यावरती. म्हणली काय सांगतेस काय? म्हणली मला हे खरं वाटत नाही, चल मला दाखव कशी चालत आली ते. त्यावेळेला तो साधू येतो आणि हे बघा मी अशी चालत आले, आणि ते त्या ठिकाणी नाम उच्चारते, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि अक्षरशः ती साधू समक्ष देखील चालायला लागते ती. आणि ज्यावेळेला साधू देखील हे नाम घेतो चालायला लागतो तो बुडायला लागतो. अरे माझी रेशमाची धोती हे असं बुडली खराब झाली, पाण्याने भिजली असं बघून तो आरडायला लागतो. आणि अक्षरशः तो पाण्यातून अर्ध्यातून परत माघारी फिरतो. ती ज्यावेळेला माघारी परत येते त्यावेळेला तिला आश्चर्य वाटतं की तुम्ही पाण्यावरती चालत नाही. म्हणले माझी तुझ्या एवढी श्रद्धा नाहीये, तुझ्या हृदयामध्ये जेवढी श्रद्धा आहे आज मी तुझ्या पुढे हरलो आहे. तुझी जी नामाप्रती जेवढी श्रद्धा आहे तेवढी माझ्या हृदयात नाहीये. म्हणून साधूला एक फार मोठा शिक्षा मिळते, धडा मिळतो, आणि तिला देखील जीवनामध्ये फार मोठी प्रेरणा मिळते. की नाम आश्रय हा किती महान आहे. पण त्याप्रमाणे आपण जर नाम आश्रय घेतला तर आपली श्रद्धेला भगवंत, आपल्या हाकेला भगवंत साथ देतात. आपला 100% प्रयत्न तर भगवंताची कृपा 101% असते. आपला 5% प्रयत्न तर भगवंताची कृपा 6% असते. म्हणून आपल्या प्रयत्नापेक्षा भगवंत थोडी जास्तच कृपा करतात. पण या गोष्टीवरती श्रद्धा असायला हवी आहे. आणि आता ते दिवस आहेत की भगवंताप्रती श्रद्धा वाढवायची. म्हणून कशी आपली श्रद्धा वाढेल, आपण रामायणाच्या दिव्य प्रसंगामध्ये प्रवेश करूया की नामाचा आश्रय. प्रभू रामचंद्र म्हणतात, सगळे आचार्य म्हणतात की कसा घेतला पाहिजे. जसा एका छोट्या बालकाला रस्त्यावरती जात असताना एकदम असा बागलबुवा दिसतो आणि त्या बुवाला, त्या गंभीर विचित्र स्वरूपाच्या त्या बाबाला ते मुलगा घाबरतं आणि एकदम पळत पळून येऊन आईच्या खुशीत शिरतं आणि हुंदके देत देत रडत आईचा आश्रय घेतो. आणि आई त्याला समजावती, बाळा काय काय काय, थांब थांब, असं घाबरू नको. आणि घाबरलेलं असतं पण हुंदके देत देत त्या आईच्या खुशीचा आश्रय घेतो. तसं त्याप्रमाणे आपण सध्या सर्वजण घाबरलेले आहोत, पण या घाबरलेल्या स्थितीत देखील जसं एखादं बालक आहेत तसं आपल्या आईच्या खुशीचा आश्रय घेतं, तसं आपण भगवंताच्या हरिनामाचा आपण आश्रय घेतला पाहिजे. आपल्याकडे दुसरा काही उपाय नाहीये. जेवढा आपण नामाश्रय घेऊ तेवढं आपण भक्तीमध्ये प्रवीण होऊ. म्हणून आपण त्या रामायणाच्या दिव्य प्रसंगामध्ये आपण प्रवेश करूया. श्रीराम शरणम समस्त जगताम रामिना का किती रामेन प्रत्यन्यते कडेमलम रामाय कार्य नमहा. राम तु दर्शति काल भीमि भुजगो रामस्य सर्ववशे रामे भक्तिरखंडिता भूतु मे राम त्वमेव आश्रयः. नाम आपल्याला आधार आहे. रामायण या शब्दाचा अर्थ आहे की राम आणि अयण म्हणजे रामाचा आश्रय घेणं आहे. हे राम मी तुमचा आहे. सुकृदेव प्रपुण ये अस्तम अच्युते अभयम सर्वदा तस्मे ददामि अर्थम. प्रभू रामचंद्रानं सर्वांना हे आश्वासन दिलेलं आहे की एकदा तुम्ही माझ्यासमोर येऊन म्हणा की हे राम मी तुमचा आहे, तर आपल्याला राम हे सर्वत काळासाठी अभय आणि आश्रय द्यायला तयार आहेत. तर रामायणामध्ये असे 7 कांड आहेत आणि एका एका कांडामध्ये अशी शक्ती आणि सामर्थ्य आहे की आपलं सगळं पातक तष्ट करण्याची शक्ती रामायणामध्ये आहे. आपल्याला भगवंताचा आश्रय देण्याची शक्ती रामामध्ये आहे. तर हे 7 कांड, लंका कांड आहेत, बाल कांड आहेत, अयोध्या कांड आहेत, अरण्य कांड आहेत, किष्किंधा कांड आहेत, सुंदर कांड आहे, आणि संत लंका कांड आहे, असे 7 कांड आहेत. या लंका कांडाला म्हटलेलं की हा मुकुट आहे. बालकांड हा चरण आहे. तसे वेगवेगळ्या कांडाचं भगवंताचं असं वर्णन केलेलं आहे की लंका कांड म्हणजे मुकुट आहे. तर ह्या लंका कांडाला मुकुट का म्हटलेलं आहे, कारण प्रभू रामचंद्र ज्या कार्यासाठी आले होते, भगवंत कशासाठी येतात, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि साधूचं रक्षण करण्यासाठी, साधूला आनंद देण्यासाठी, या दोन्ही कारणासाठी गीतेमध्ये भगवंत म्हणलेले आहेत की मी या दोन कारणासाठी येतो. म्हणून या लंका कांडामध्ये अधर्मी रावण होता, या अधर्मी रावणाचा वध करून प्रभू रामचंद्रानं धर्माची स्थापना केलेली आहे. म्हणून या कांडाला मुकुट असं म्हटलेलं आहे. परंतु आपण या मुकुटावरतीच न जाता काही सगळं रामायणातले सगळे प्रसंग वेळेच्या नाही होणार, पण काही महत्वाचे प्रसंग मी या ठिकाणी चर्चा करू इच्छितो आणि याच्यातून आपल्याला सुंदर सुंदर शिक्षा मिळण्यासारखं आहे. रामचंद्र असा अवतार आहे की अतिशय गोड अवतार आहे, कारण या अवतारामध्ये प्रेम पुरुष अवतार या अवताराला म्हटलेला आहे. या अवतारामध्ये भगवंतांनी कुठल्याही याचा भेद केला नाही, इवन प्राण्याला देखील आपल्या लीलामध्ये समाविष्ट करून घेतलं, प्राण्याला देखील लीला आदान प्रदानाचा आनंद दिला आणि आपल्या अवतार कार्य संपन्न करण्यासाठी वानरासारख्या भालूसारख्या लोकांना देखील सेवेला लावून त्याला आपल्या भक्तीचं श्रेय दिलं, सगळ्यांना त्याग शिकवला. भगवंतासाठी त्याग कसा करायचा हे रामायणाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि ही जे रामायणाची हा कथा आपल्याला हेच शिकवतात की कसं आपण भगवंतासाठी क्रमाक्रमाने त्याग करायला शिकलं पाहिजे. तर त्यासाठी रामचंद्राणेच शेवटी म्हटलेलं आहे की रामाचा आश्रय शेवटी नामाने होतो. ज्यावेळेला लंकाकांडामध्ये ज्यावेळेला राम सेतू ज्यावेळेला पार करून जायचा प्रसंग असतो त्यावेळेला, हे मी अगोदर सांगतो कारण हे नामाविषयी थोडा प्रसंग आहे. कारण ज्यावेळेला सगळे हे राम नाम लिहून ज्यावेळेला हनुमंत हे सगळे दगड टाकतात रामाच्या नावाने दगड तरंगतात, पण तो साक्षात प्रत्यक्ष राम ज्यावेळेला दगड टाकतात तो दगड बुडला जातो आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं. म्हणून ह्या लीलाद्वारे भगवंत दाखवतात की माझ्या प्रत्यक्ष अवतारापेक्षाही माझं नाम श्रेष्ठ आहे. कारण नामामध्ये भगवंत प्रत्यक्ष येऊन सर्व जीवांना अभय प्रदान करू शकत नाही, तेवढं नामाद्वारे भगवंताला भगवंत सर्वांना आश्रय देऊ शकतात. कारण सगळ्या जाती जमातीतले कुठल्याही प्रसंगी या नामरूपाला कुठल्याही वेळी कुठल्याही देशकाल परिसर कुठल्याही प्रसंगी नाम लोक घेऊ शकतात, पण भगवंताच भगवंताला प्रत्यक्ष रूपात भेटू शकत नाहीत या अवतार म्हणजे शरीराद्वारे, पण नाम रूपाद्वारे भगवंताला प्रत्यक्ष भेटू भी शकतात आणि भगवंताचा आश्रय देखील घेऊ शकतात. म्हणून नाम हे भगवंतापेक्षाही नाम श्रेष्ठ आहे इथं दाखवलेलं आहे. म्हणून नामनो ही आवत शक्ती पाप निर्हरणे हरे तवात करतुम न शक्नोती पातकम पातकीन रहा सुकृद उच्चारितम हरिर्त्यश्वरदम बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनम प्रति अवशेनापी यन्नामने कीर्तते सर्व पातके पुमानिमोचेते श्रेयसे मृगेरिव. एखाद्या वनामने जर सिंह गर्जना करतो त्याला वन्य पशु इतर पशु पक्षी आपोआप पळून जातात, तसं भगवंताच्या नामाचा आपण एकदा जरी उच्चार केला एकदा जरी हरि म्हटलं तरी नामामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती आपल्या जीवनात कृपाचा विस्तार कृपेचं कार्य करायला लागते हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून रामायणामध्ये चैतन्य महाप्रभूचं देखील मत आहे की रामायण ही जी वाल्मिकी म्हणून लिहिलेलं रामायण आहे आणि त्याचा पुनरुच्चार श्रीधर स्वामीची जी टीका आहे ती चैतन्य महाग्रंथात सर्वश्रेष्ठ टीका आहे. कारण का श्रीधर स्वामींनी ज्यावेळेला रामायणावरती टीका केली आणि पुढे ज्यावेळेला भागवतावरती टीका केली त्यावेळेला सुरुवातीला कृष्णाची स्तुती न करता त्यांनी प्रभू रामचंद्राची पहिल्यांदा स्तुती केलेली आहे आणि हे चैतन्य महाप्रभूंनी बघितलं त्यांना देखील आश्चर्य वाटलं. म्हणून चैतन्य महाप्रभूंना हे अतिशय आवडलं आणि ते म्हणाले की खरोखर आहे जोपर्यंत आपल्याला राम अवतार समजत नाहीये तोपर्यंत आपल्याला कृष्णलीला देखील समजणार नाहीयेत. कारण राम हा प्रेम पुरुष अवतार आहे मर्यादा पुरुष अवतार आहे. म्हणून जीवनामध्ये जोपर्यंत आपण कशा मर्यादा घालायला शकत नाही तोपर्यंत आपण भगवंतावरती खऱ्या अर्थाने प्रेम करू शकत नाही हे मत चैतन्य महाप्रभूने देखील मान्य केलेलं आहे. तर या ठिकाणी पहिला प्रसंग आहे तो चरण प्रसंग म्हणजे बालकंडातला प्रसंग. सगळेच प्रसंग नाही पण एका एक खंडातले छोटे छोटे प्रसंग मी घेण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला सगळेच प्रसंग नाही घेता येणार कारण एकच एक नुसतं बालकांड म्हणलं तरी 3 तास लागतील. काही महत्वाचे प्रसंग मी घेऊ इच्छितो. तर बालकंडामधला जो प्रसंग महत्वाचा प्रसंग आहे तो म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्म. की कसा प्रभू रामचंद्राचा जन्म होतो की दशरथ राजाला ऋषिशृंगद्वारे यज्ञाद्वारे साक्षात अग्निदेव एक पायस दान देतात आणि ते पायस दान एक खीर असते ती आणि तो दशरथ राजा आपल्या कौशल्याला अर्धा भाग देतो अर्धा भाग कैकेयीला मातेला देतो आणि तो अर्धा भाग आहे कौशल्या माता सुमित्राला देते आणि कैकेयी माता देखील अर्धा भाग सुमित्राला देते. त्यामुळे सुमित्राकडे दोन पोर्शन होतात, दोन भाग होतात. म्हणून या पायस्थानामुळे दशरथाच्या दरबारी, दशरथ राजाच्या घरी एक भगवंत नाही तर चार भगवंत जन्माला येतात. कारण हे सगळे भगवत तत्व आहेत, हे जीव तत्व नाहीत. भरत म्हणा, लक्ष्मण म्हणा, शत्रुघ्न म्हणा, हे जीव तत्वामध्ये येत नाहीत, हे सर्व भगवत तत्व आहेत. जसं नंदबाबाच्या घरी श्रीकृष्ण आणि बलराम हे दोन भगवतत्व जन्मली, तसं दशरथ राजाच्या घरी हे चार भगवान जन्माला आले. आणि मग याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ राम आहे, कारण राम हा भगवंताचा अनेक अवतारामध्ये अतिशय गोड अवतार आहे आणि कृष्ण हे अवतारी आहेत. आणि अंश आणि हे बाकीचे अंश अवतार आहेत, विष्णू अवतार आहे. तर हे राम प्रभू रामचंद्र ज्यावेळेला जसं अनेक 60,000 वर्षांच्या तपस्यानंतर भगवंत त्यांच्या घरात जन्माला आले होते, स्वाभाविक आहे की दशरथ राजाला अतिशय रामाविषयी अतिशय प्रेम होतं. खाताना पहिला घास घेण्या अगोदर राम जर शेजारी नसेल तर दशरथ राजा तो घास देखील आनंदाने घेत नसे. राम कुठे आहे, राम खेळत आहे का, राम काय करत आहे, प्रत्येक क्षणोक्षणी दशरथ राजा रामाचं नाव, रामाचं स्मरण हे नेहमी करत असे. आता राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जवळजवळ 15 वर्ष झालेले आहेत. अतिशय सुंदर बालक आहेत, हे आपसामध्ये गोडीने राहत आहेत. स्वाभाविकपणे रामचंद्रासोबत लक्ष्मण नेहमी राहतो आणि स्वाभाविकपणे भरतासोबत शत्रुघ्न नेहमी राहतो. तर एक दिवस ज्यावेळेला विश्वतर मुनी राजा दशरथाच्या दरबारी अयोध्या नगरी येतात आणि येऊन दशरथ राजा विश्वतर मुनीचं अतिशय आदरानं स्वागत करतो, अतिशय आनंद होतो दशरथ राजाला. पण विश्वतर मुनी म्हणतात की मी तुमचं आमंत्रण न देता चाललेलं आहे. एक ज्यावेळेला साधू येतो घरी त्यावेळेला काहीतरी भिक्षा मागण्यासाठीच येतो, म्हणून मी तुमच्याकडे एक भिक्षा मागण्यासाठी आलेलो आहे. त्याला दशरथ राजा अतिशय प्रेमाने आनंदित होऊन म्हणतात, अरे मी महाराज तुमच्यासाठी मी माझं प्राण देईल द्यायला तयार आहे, बोला तुम्ही काही पाहिजेल ती मी द्यायला तयार आहे. त्यावेळेला तुम्ही म्हणले प्राण देखील द्यायला तयार आहे, म्हणले वचन, हो म्हणले वचन आहे की समस्त राज हे जे अयोध्याचं राज देखील तरी तुम्ही मागितलं तरी अयोध्या सगळी मी द्यायला तयार आहे, इवन एखादा स्वर्गीय प्रांत जरी मागितला तर मी स्वर्गावरती युद्ध करून ते तुम्हाला विजय मिळवून ते स्वर्ग देखील द्यायला मी तयार आहे, तुम्ही फक्त मागा. आणि अशा याच्यामध्येच विश्वतरी मुनी म्हणतात की मी या युग प्रवर्तनासाठी मी असा एक यज्ञ संपन्न करत असतो रोज, परंतु त्या ठिकाणी राक्षसराज रावणाचे सहचारी जे सुबाहु आणि मरीची या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी येतात आणि माझ्या यज्ञामध्ये विध्वंस करतात. म्हणून ते महाबली रावणाचे साथीदार आहेत, म्हणून रावणाला भगवान शंकराकडून वरदान आहे, त्यांना नष्ट करण्यासाठी फार अवघड आहे. कारण मी साधू असल्यामुळं क्रोध व्यक्त करत नाहीये, म्हणून माझा यज्ञ संपन्न होण्यासाठी मला तुमच्या रामाची आवश्यकता आहे. आणि असं ऐकताच की राम, अहो माझा राम अजून लहान आहे, आत्ताशी तो 15 वर्षाचा झालेला आहे, तो संध्याकाळी लवकर झोपतो, त्याला लवकर किती उठवला तरी जाग येत नाही, तुम्ही तो काय करणार तुमच्याबरोबर तिकडे येऊन. त्याला अजून युद्धकलेचं शिक्षण देखील दिलेलं नाही मी. मी स्वतः तुमच्यावर येतो परंतु तुम्ही माझ्या मी रामाला नाही देऊ शकत. राम माझा हृदयाचा एक आश्रय आहे, माझा जीव की प्राण आहे तो. पण विश्वत्र मुनी अडील होतात, म्हणतात की हे कार्य करण्यासाठी तुमच्या दरबारी एक साधू एक हृदयाचं भिक्षा पात्र घेऊन भिक्षा मागतोय आणि याद्वारे मी देखील एक समाजामध्ये एक विशिष्ट धर्माची स्थापना करणार आहे आणि ती तुम्ही का करू नये. माझ्या मते तुम्ही रामाला माझ्यासोबत द्यावं. तो जरी काही शिकला नसला तरी मी त्याला मंत्र शिकवेल, मी त्याला युद्धकलेचं शिक्षण देईल. नाही नाही नाही, मी माझा राम कधी देऊ शकत नाही असं म्हणून तुम्ही निघून जावा, पण माझ्या रामाची पुन्हा पुन्हा मागणी करू नका. आणि अक्षरशः दशरथ राजा त्या ठिकाणी काही म्हणतात, पण मी राम मी तुम्हाला तुमच्यावर पाठवू शकत नाही. त्यावेळेला विश्वामित्र मुनी निघून जायला लागतात आणि म्हणतात की आजपर्यंत तुमच्या कुलामध्ये रघुवंशामध्ये एका साधूला भिक्षा साधूचं वचन न पाळलेला असा कोणी राजा झाला नाही, तुम्ही पहिला राजा आहात. त्यावेळेला दशरथ राजाला फार मोठा प्रश्न पडतो. दशरथ राजा रडायला लागतात आणि त्यावेळेला म्हणतात की काही करा, पण माझा रामावरती फार प्रेम आहे. आणि त्यावेळेला विष्णुमत्री मुनीची तुमच्या पाया पडतो, पण माझ्या रामाला मागू नका अशी विनंती करतात. आणि त्यावेळेला वशिष्ठ मुनीकडे ते जातात, वशिष्ठ मुनीला सांगतात. ज्यावेळेला वशिष्ठ मुनी त्या ठिकाणी येतात, वशिष्ठ मुनी राजा दशरथाला अनेक अनेक प्रसंगानुसार की रामाला विश्वामित्राबरोबर पाठवणं हे अगदी योग्य आहे, मी आश्वासन देतो की तुम्ही मी विश्वामित्राची महानता वर्तवतो की विश्वामित्र मुनी हे साधारण मुनी नाहीत. एक क्षत्रिय राजा असताना ते एवढे तपस्या करून एवढे मंत्र शिकून राजा त्रिशुंकला सुद्धा स्वर्ग प्राप्त करण्याचं सामर्थ्य या विष्णुतुर मुनीकडे आहे आणि रामाला ते अभयदान देऊ शकणार नाहीत का. म्हणून मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही रामाला पाठवा. आणि मोठ्या हृदयावरती दगड ठेवून ते रामाला पाठवतात. आणि आपल्याला पुढे माहिती आहे की मग राम तिकडे सगळ्या कला युद्ध कला हे सगळं शिकून ते अनेक राक्षसाचा वध करतात. आणि पुढे मग अशा अनेक प्रसंगामागून प्रसंग वाल्मिकी वर्णन करतात, अनेक आचार्य वर्णन करतात. तर मग पुढचा जो रामायणातला अतिशय महत्वाचा प्रसंग असतो, याच प्रसंगामुळे रामायणाला इष्टमेन कलर येतो, तो प्रसंग म्हणजे रामाचा राज्याभिषेक. रामाचा राज्याभिषेक ज्यावेळेला व्हायचा असतो त्यावेळेला दशरथ राजा सगळ्या आपल्या सुमंतांना सगळ्या मंत्रणा सांगतो की हे मी राज्य आहे, की मी आता फार म्हातारा झालेलो आहे, की हे राज्य मी माझ्या की अतिशय गुणसंपन्न अशा रामाला या राजगार्दीवरती माझा बसवण्याचा विचार आहे. आणि वामन मुनी वशिष्ठ मुनी या सर्वांकडून ती धन्यता मिळते, मान्यता मिळते आणि राज्याभिषेक करण्याचा दिवस ठरला जातो. भरत त्यावेळेला आपल्या मामाच्या घरी गेलेला असतो, पण काय हरकत नाही. पण अशा प्रसंगामध्ये रामाचा राज्याभिषेक वशिष्ठ मुनी सगळी तयारी करतात, राजा दशरथाची आज्ञा आहे आणि नक्षत्रगण्यानुसार हे अगदी योग्य काळ आहे असं ठरलं जातं. संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये पताका ध्वज पताका बांधल्या जातात, कमानी सजवल्या जातात. आणि ज्यावेळेला राजदरबारामध्ये दशरथ राजाच्या तीन राणी असतात, कौशल्या सुमित्रा आणि कैकेयी, याच्यामध्ये जी आवडती राणी ती माता कैकेयी असते. कारण का, कारण ज्यावेळेला मागे दशरथ राजा फार वर्षापूर्वी ज्यावेळेला कैकेयीच्या विवाहाच्या अगोदर नाही विवाहानंतर ज्यावेळेला तिमिध्वज नावाचा राक्षस असतो. हा तिमिध्वज राक्षस ज्यावेळेला इंद्राला परास्त करतो, परास्त करायच्या वेळेला त्यावेळेला इंद्र दशरथ राजाला याचना करतो की तुम्ही युद्धामध्ये सहभागी व्हा. त्यावेळेला राजा दशरथ इंद्राच्या बाजूने सहभागी होतात आणि तिमिध्वज राजाचा तिमिध्वज राक्षसाचा पराभव करताना दशरथ राजा बेशुद्ध अवस्थेमध्ये रणांगणावर पडतात. त्यावेळेला अशा प्रसंगी त्यांना वाचवण्यासाठी ही शक्तिशाली कैकेयी असते. त्या युद्धाच्या प्रसंगामधून तिथून त्यांना उचलते आणि एका निर्जन स्थळी त्याला घेऊन जाते, त्यांचा प्राण वाचवते, त्या रथाचं रथ देखील वाचवते. एवढी शक्ती कैकेयी माताकडे असते. आणि ज्यावेळेला दशरथ राजा जागृत होतात त्यावेळेला म्हणतात की आज मी तुझ्यामुळं वाचलो, आज मी धन्य आहे की माग तुला काय मागायचं ते, मी तुझ्यासाठी काही देखील दोन वरदान, तुझे दोन वस्तू मागतील, दोन वरदान मागतील, हा राजा तुझ्यासाठी सदैव केव्हाही द्यायला तयार आहे. पण कैकेयी म्हणते की योग्य वेळ आली त्यावेळेला मी ते मागते. आणि ज्यावेळेला रामाचा राज्याभिषेक यावेळेला इकडे तयारी असते त्यावेळेला कैकेयी बरोबर इकडे माहेरी असणारी जी कैकेयीची दासी असते ही मंत्रा पुढे अयोध्या राज्यामध्ये आलेली असते. कैकेयीची ती आतापर्यंत देखील नित्य दासी असते. ही मंत्रा एक दिवस राजदरबारावरती वरती गच्चीवरती चढून ज्यावेळेला बघते अयोध्या नगरी सजलेली आहे, पूर्ण सजलेली नगरी आहे. या नगरीमध्ये आज नेमकं सगळे सडे शिंपलेले दिसत आहे, सगळा आनंद आनंद दिसतोय, मंत्र मंगल ध्वनीचा उच्चार निघतोय. हे सगळं दृश्य बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक कौशल्याची दासी असते. ती दासी तिथे काही काम करण्यासाठी लगबगिनी इकडे तिकडे धांदल झालेली असते. ती लगबगिनी मंत्रा तिच्याकडे जाते, म्हणते अगं तू अशी लगबगिनी काय कार्य करतेस? म्हणजे अगं मंत्रा तुला माहित नाही उद्या रामाचा राज्याभिषेक आहे. दशरथ राजाने राजकुमार युवराज रामाला उद्या राजा बनवण्याचा अभिषेक करण्याचं ठरवलंय, सगळ्या अयोध्या नगरीला आनंद झालाय आणि तुला कसं माहित नाही? सांगते काय? त्यावेळेला हे दृश्य बघताच हे ऐकताच तिच्या हृदयामध्ये फार मोठं छल कपट उभं राहत आणि ती खाली येते. कैकेयी माता एका झोक्यामध्ये झोके घेत मग्न असते ती आणि तेवढ्यात मंत्रा खाली येते. म्हणते की मूर्ख, म्हणजे तू झोके घेत काय बसली आहेस? वरती जाऊन बघ केवढं अयोध्या नगरी सजलेली आहे. आणि अशा प्रसंगामध्ये भरत इथं नाहीये, भरत त्याच्या मामाच्या गावी गेलेला आहे. आणि या प्रसंगामध्ये उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे, मूर्ख स्त्री तुला हे आठवत कसं नाहीये की हे सगळं दशरथ राजाचं कपट कारस्थान आहे? तुला फक्त गोडगोड बोलतो आणि गोडगोड बोलून सांत्वन करतो, परंतु नेमका भरत तिकडे गेला असताना त्यांनी संधी साधलेली आहे आणि भरताला न कळता रामाचा राज्याभिषेक करणार आहे. मूर्ख स्त्री तुला हे समजत नाही की राम राजा झाल्यानंतर काय होणार? कैकेयी म्हणतात हे जे बातम्या ऐकतात एकदम खुश होते आणि काय सांगते काय सांगते, माझ्या रामाचा राज्याभिषेक उद्या आहे म्हणून गळ्यातला जो सोन्याचा हार असतो की तू किती सुंदर बातमी आणलीस म्हणून हुक्यातने खाली उतरून गिफ्ट द्यायला लागते. आणि तसा हार ती घेते आणि तिच्याच अंगावर टाकते. म्हणले की तू मूर्ख आहेस तू, म्हणले की तुझ्या भविष्यातल्या दुःखाचा प्रसंग आहे आणि तुला एवढा आनंद होतोय, म्हणजे माझ्या दुःखाचा प्रसंग असं काय होणार आहे? म्हणले की राजा राम होणार आणि तुला त्याच राम राज्यामध्ये तुझा भरताला त्याच दाश्यत्व पत्करावं लागणार आणि तू देखील रामराज्यामध्ये दाश्य होणार. म्हणजे त्यात काय मग नवलंय? राम तेवढा सद्गुणी आहे, तो एवढा सगळ्यावरती प्रेम करणारा आहे की आम्ही तो आम्हाला दिसता क्षणी आम्हाला आणत होतो, त्याचं दाश्यत्व स्वीकारायला आम्ही सदैव तयार आहे. एवढ्याने सुद्धा कैकेयीच्या हृदयामध्ये बदललं नाही. पण ज्यावेळेला ती म्हणते की तुझ्या भरताला हे राज्य कधीच मिळणार नाही, राज्य रामाचं असल्यानंतर भविष्यामध्ये पुढे रामाचाच मुलगा राजा होईल, भरताला भरताच्या मुलाला त्याच्या पिढीला कायम दाश्वत राहावं लागेल आणि तुझ्या समोर राम या भरताला कायमचा दास बनवेल आणि हे दृश्य तू सहन करू शकतेस. त्यावेळेला तिला मात्र हृदयामध्ये म्हणजे की मी दासी होईल पण माझ्या मुलाला दास आणि भविष्यामध्ये त्याच्या मुलाला देखील रामाचा दास, हे दास्य परंपरा नाही. निश्चित आहे की हा राजा दशरथ आहे की माझ्याशी गोड गोड बोलतो, पण ह्याच्या हृदयामध्ये निश्चित एक कपट आहे. आणि या हाच प्रसंग ज्यावेळेला माझा भरत परगावी असतानाच त्यानं हे लिहिलंय, मी उद्याची उद्या मी हे सगळं आत्ताच्या ते उद्याची उद्या हे सगळं बंद करते, रामाला त्याचा अभिषेक रद्द करून माझ्या भरताला राज्याभिषेक करायची विनंती करते. पण तेवढ्याने नाही, म्हणजे रामाला वनवासाला पाठवलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे ज्याला वनवासाला पाठवते आणि ते म्हणते की नाही नुसतं बोलून नाही होणार. मग म्हणले म्हणती ती म्हणते की एखाद्या पावसाचं पाणी एखाद्या शेतामध्ये वाहायला लागलं आणि शेत फोडून जायला लागलं तर त्यासाठी पाणी जो वाहत वाहतय तोपर्यंत बांध घातला पाहिजे लगेच, नाहीतर बांध नाही घातला की सगळं शेत ते पाणी वाहून निघून जाणार मग ते शेत, त्यासाठी बांध लगेच घातला पाहिजे. म्हणते काय कर, त्यासाठी तुला मी सांगते, ताबडतोब तू उद्याची उद्या आत्ताची आत्ता, उद्याच्या उद्या नाही आत्ताची आत्ता तू कोप भवनामध्ये जा, फाटकी वस्त्र परिधान कर, केस सगळे सोड आणि कोप भवनामध्ये जाऊन हीच ती वेळ आहे की तुला आठवत आहे की राजा दशरथाला तू मोठं सात युद्धामध्ये दिली होतीस, तो धर्मात्मा राजा आहे तुला कधी नाही म्हणणार नाही आणि यावेळेला तू वर मागू शकतेस, हे दोन्ही वर माग. रामाच्या जागेवरती भरताचा अभिषेक आणि रामाला वनवास. ठीक आहे म्हणले, मी लगेच हे सगळी योजना बनवते. कैकेयीच्या मनामध्ये असं छलकपट पूर्ण निर्माण होतं. आपण याच्यामध्ये फार मोठी शिक्षा घेऊ शकतो की मंत्रा म्हणजे मनाचं प्रतिनिधी आहे आणि कैकेयी म्हणजे एक जीवाचं प्रतिनिधी आहे. एक जीव ज्यावेळेला आपल्या आनंदामध्ये मग्न असतो त्यावेळेला मन हे एखाद्या वाऱ्याची जशी झुळूक येते त्याप्रमाणे मन हे अचानक भोग भावनेमध्ये येतं. मनाचं तीन कार्य असतं, एक तर याला खायला पाहिजे, याला काम असणं पाहिजे आणि याला निद्रा पाहिजे. हे तीन गोष्टीमध्ये नेहमी मन धावत असतं. म्हणून मन जे आपल्याला कधीही कुठल्या क्षणी आनंदामध्ये आपण आल्यानंतर कधी आपल्याला पराजित करत असतं. म्हणून मनाच्या प्रभावाला आपण कधी बळी नाही पडायचं. जशी आता ही कैकेयी माता त्या मनाच्या प्रभावाला बळी पडून तिचंच नाही तर सगळ्या एक जीव ज्यावेळेला आपल्या मनाच्या प्रभावाला बळी पडतो त्याला तो स्वतःच नाही तर त्याच्यासोबत असणाऱ्या अनेक नातेवाईकांचं अनेक समाजाचं नाही तर संपूर्ण राज्याचं देखील नुकसान करू शकतो. म्हणून मनाच्या आहारी जो गेला तो किती सगळ्यावरतीच वाईट प्रसंग आणू शकतो हे बघा. यातून आपल्याला सुंदर शिक्षा मिळते. तर तसं घडलं त्या ठिकाणी. ज्या वेळेला ती कोभवनामध्ये गेली, प्रत्यक्ष राम त्या ठिकाणी सुंदर मंगलध्वनी वाजत आहे, त्यावेळेला दशरथ राजा सगळी यज्ञाची त्या ठिकाणी देखावा बघतो ना, अतिशय आनंद होतो. कारण म्हणजे सगळ्या मजा राहत, पण माझी कैकेयी अजून आलेली नाहीये, मी कैकेयीला ताबडतोब घेऊन येतो. म्हणून राजा दशरथ कैकेयीला आणण्यासाठी इकडे येतो. तर त्या ठिकाणी आवाज दरवाजा ठुटातो, दरवाजा उघडला जातो, तर कैकेयी अशा स्वरूपामध्ये दिसते की केस सोडलेले आहेत, फाटकी वस्त्र परिधान केलेले आहेत आणि जमिनीवरती लोळते. मंत्राने अगोदरच सांगितलं असतो, कैकेयीला अगोदरच सांगितलं की हा राजा तुला सोनं देतो नाणे देतो असं काही निमित्त करेल, पण त्याच्या आमिषाला कधीच बळ पडायचं नाही. आणि हे ज्या वेळेला दशरथ यांनी दृश्य बघताच कैकेयीचा असा अवतार, त्याला म्हणतात की अरे आपल्या रामाचा राज्याभिषेक आहे, तुला वेळ लागली काय, चल 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 लवकर चांगली कपडे घाल. नाही म्हणले की मी या क्षणी येऊ शकत नाही. म्हणले तुम्ही मागे मला एक वरदान द्यायचं कबूल केलं होतं दोन्ही वर, ते या वेळेला मला ते द्यायचं तर मी येऊ शकते. म्हणले तुझ्यासाठी हा राजा प्राण देखील द्यायला तयार आहे, कारण तुझ्याशिवाय मला कोण आहे कोण प्रिय? एक तर मला सर्वात प्रिय राम आहे आणि दुसरा नंबर म्हणजे तू आहेस. म्हणून तुला काही मागायचं ते माग, हा माझा प्राण देखील तुझ्यासाठी द्यायला तयार आहे. म्हणजे काय मागायचं तुला? त्यावेळेला ती मागते की माझ्या भारताला अयोध्याचं राज्य आणि रामाला 14 वर्ष वनवास. आणि यावेळेला ह्या दोन्ही वर ज्या वेळेला दशरथ राजा ऐकतो, त्यावेळेला दशरथ राजा एकदम जसं काही आभाळ पडल्यासारखं, हृदयावरती हार्ट अटॅक आल्यासारखं दशरथ राजा चिंतामग्न होतो. काही करावं, काही बोलावं, काही कसं मुख शब्द तोंडातून मुख, काही कळत नाही. एक मुहूर्त रामाने वर्णन आहे की एक मुहूर्त निश्चल बनतो राजा आणि एक मुहूर्तानंतर तो बोलायला लागतो की काही कर, पण माझ्या रामाला मी एक तुझा वरदान मान्य करतो की रामाच्या जागेवरती मी भरताचा अभिषेक करायला तयार आहे, पण राम तो किती माझा जीव की प्राण आहे, तो सर्वांचा सर्वांना सन्मान देणारा, सर्वांना आनंद देणारा असा तो राम आहे, त्याने तुझं काय बिघडलेलं आहे, तू त्याच्यावरती अशी जीवावरती का उठलेली आहेस आणि माझ्या जीवावरती का देखील उठलेली आहेस? ज्यावेळेला रामाला ज्यावेळेला वनवासात पाठवशील तू, त्यावेळेला हा त्याचा बाप जिवंत राहील असं तुला वाटतं का? आणि मग माझा राम ज्यावेळेला वनवास असेल त्यावेळेला तू देखील माझा अंत्यसंस्कार स्पर्श करू नकोस, कारण राम नसताना हा दशरथ राजा त्याचा अंत्यसंस्कार कसा होणार, हे केवढं मोठं हे माझ्या नशिबी आणून ठेवतेस तू. कैकेयी म्हणते की पण रघुवंशाची परंपरा आहे की जो राजा एकदा वचन देतो तो वचन कधीच परत घेत नाही. पण तुम्ही मला वचन दिलेलं आहे की तुला 2 वर मी देणार आहे, मग मी यावेळेला हे मागते तर तुम्ही ते का देऊ नये? कारण तुम्ही हे जर वरदान मला नाही दिलं तर तुमच्या या परंपरेला तुम्ही एक एक कलंक लावताय, कलंक. मग तुम्हाला हा वर दिलाच पाहिजे, हे वरदान तुम्हाला दिलाच पाहिजे. त्यावेळेला दशरथ राजा त्यावेळेला पूर्ण बेशुद्ध पडतो. बेशुद्ध पडल्यानंतर काहीवरती शुद्धीवरती आल्यानंतर म्हणतो की ज्यावेळेला सगळे अयोध्या नगरी मला विचारायला येईल की राम कुठे आहे, रामाचा राज्याभिषेक तयार व्हायच्या वाहिल्यात. ज्याला मी या सगळ्या अयोध्यागिरीला काय सांगू, ज्याला एवढंच नाही तर सगळ्या स्वर्गीय देवता येतील की अरे आमचा राम कुठे आहे, त्याला मी या देवतांना काय सांगू की आमचा राम कुठे आहे. त्यांना सांगू राम वनवासात वनवास भोगतोय म्हणून. अरे अयोध्याचं राज्य माझा सुकुमार वनवासात, हे मी माझ्या तोंडून कसं सांगू शकतो. काही कर तुझ्या पाया पडतो. मला वाटलं होतं की तू एक या राज दरबाराची राज घराण्याची एक श्रेष्ठ त्या श्रेष्ठ राज दरबारातली श्रेष्ठ कन्या आहे, अयोध्या नगरीची सर्व शोभिनी तू शालिनी आहेस, पण आज मला समजलं की तू वास्तविकमध्ये जहरिली नागिन आहेस, तू पापिनी स्त्री, तुझं मुख मला दावू नकोस, जा इथून चालती हो. अशा प्रसंगामध्ये म्हणले की तुम्ही जर वरदान नाही दिलं तर या रामराजा प्रसंगी मी माझं प्राण देईल, मी आत्महत्या करेल. दशरथ राजा त्याला निश्चल होऊन पडून राहतात, केवळ राम राम असं उच्चारण करतात. म्हणतात की हे पापिनी स्त्री, काही कर, मी तुझ्या एक नाही हजार वेळा पाया पडतो, पण माझ्या रामाला वनवासात पाठवू नको. माझा तो जीव आहे, माझा तो प्राण आहे, माझा तो सर्व काही आहे, असं तू कृत्य कसं काय करू शकतेस. कौशल्य माता तिचा जो मुलगा आहे राम, ती एवढी आता राज अभिषेक होताना ती एवढी सुंदर साड नेसलेली आहे, राम जर वनवासात गेला तर तिच्या हृदयाला काय दुःख होईल, सुमित्रा किती आभागी वाटेल तिला, या सगळ्यांना मी काय सांगू, कसा मी जिवंत राहू तुझ्या या वरदान देऊन. म्हणते काही करा, पण तुम्ही जे वचन दिलेले आहे ते तुम्हाला पूर्ण करायलाच पाहिजेत. नाही नाही मी कधी पूर्ण करणार नाही ते वचन. त्यावेळेला तिकडे राज्याभिषेक तयारी आहे, त्यावेळेला सुमंत येतात की सगळे अरे सगळे लोक आलेले आहेत, राजा दशरथ नाहीयेत. म्हणून सुमंत ज्यावेळेला येतात दरवाजा वाजवतात, त्यावेळेला दरवाजा खोलला जातो, कैकेयी माता उघडते दरवाजा, त्यावेळेला दशरथ राजाची गंभीर अवस्था बघून सुमंतला आश्चर्याचा धक्का बसतो. सुमंत म्हणतो की सगळे वशिष्ठ मुनी मंत्र उच्चार करतायत, सगळे ऋषीमुनी आलेले आहेत आणि तुम्हीच फक्त येण्याचं बाकी आहे, लवकर तयारी करा. त्याला दशरथ राजा काही बोलत नाहीत, निश्चिल मनाने पडून राहिले असतात. त्याला सुमंतला देखील काही करावं समजत नाही. त्याला कैकेयी माता म्हणते की सुमंत तू जा आणि या प्रसंगी प्रत्यक्ष रामाला इथं घेऊन ये. लगबगीने सुमंत जातात आणि ही खबर रामाला देतात. सर्व तर खबर नाही, पण म्हणत की राजा आपले पिता आहेत की आशीर्वाद घेण्यासाठी ते कैकेयी मातेच्या महालामध्ये तुम्हाला बोलावलेलं आहे. म्हणजे आला प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी येतात, त्यावेळेला जसं आतमध्ये प्रवेश करतात, कारण दशरथ राजाने सांगितलं असतं की माझा आता जीव जाणार आहे आणि या जीव जायच्या अगोदर माझ्या रामाचं मला एकदा तरी तोंड बघू दे, या भावनेनं सुमंतला सांगितलं असतं की रामाला बोलवण्यासाठी. ज्यावेळेला राम तिथे येतात, ज्यावेळेला हे भयंकर दृश्य रामाला दिसतं, त्याला दशरथ राजा तर काहीच बोलत नाहीत आणि राम त्या ठिकाणी स्तब्ध निश्चिल झाले असतात. त्यावेळेला कैकेयी माता म्हणते की रामा राज्याभिषेक भरताचा होणार आहे, कारण मी तुझ्या वडिलांना तुझ्यासाठी ही आज्ञा केलेली आहे की तू 14 वर्ष वनवासाला जायला हवाय. लागेच ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीचा राज्याभिषेक होण्याचा वेश परिधान केलेला हा राजा युवराज राम, त्या ठिकाणी जशी कैकेयी मातेची आज्ञा ऐकतो त्या ठिकाणीच त्या क्षणी तो वनवासाला जायला लगेच तयार होतो. आपल्यासारखं कोणी जर असेल तर त्याची मनाची काय अवस्था झाली असती. पण राम हे मर्यादा पुरुष अवतार आहेत, आपल्याला सगळ्यांना हे शिकवतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली वेळ येऊ शकते, काही होऊ शकतं. जीवन जगत असताना म्हणून कुठल्याही वेळेला आपल्याला हे वैभव, हे शरीर सुद्धा त्यागण्याची कुठल्याही वेळेला तयारी असायला हवी. या प्रसंगानुसार आपल्याला हे शिकवलं जातं. राम लगेच तयार होतात आणि राम त्या ठिकाणी दरबारामध्ये येऊन सगळे लक्ष्मण त्या ठिकाणी त्यांनी सर्वांना बातमी समजते. सगळे अयोध्यानगरी त्या ठिकाणी येते आणि प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात. त्यावेळेला सगळे लोक मनातून कैकेला दोष देऊ लागतात. राम त्या राजवेशामध्येच वनवासात जायला निघतात, पण एकदा का व्यक्तीचं दुष्ट मन झालं तर त्या दुष्ट मनाला काही मर्यादा राहत नाही. दुष्टाचा थोडा दुष्ट विचार केला की आणखी दुष्ट मन होत जातं. तसं कैकेयी मातेचं मन थोडा दुष्ट विचार केल्यानंतर आणखी दुष्ट दुष्ट होत एवढं होत गेलं होतं की ते दृश्य देखील तिला सहन होत नाही की राजवेशातला जो वस्त्र परिधान केलेला राम आहे हा तिला सहन होत नाही. म्हणे की नाही, वनवासात जायचं तर असं राजवेशामध्ये नाही. ती उतार, ती कपडे उतार आणि तुला जर वनवासात जायचंय तर हे वल्कल धारण कर. कारण वनवासात जायला कारण ही राज्य कपडे आहेत, ही राजाचे कपडे आहेत. राजाचे कपडे तुला घालण्याचा अधिकार नाही, कारण तुझ्याच पित्याची आज्ञा आहे. तुझ्या पित्याची आज्ञा आहे म्हण तू वनवासाचा. एवढं कठोर हृदयाची कैकेयी, एवढा बदल तिच्यामध्ये झालेला असतो. आणि हे सगळं राम वनवासाला जायला निघतात म्हणून सोबत लक्ष्मण आणि भार्या सीता देखील त्यांच्यावर जायला निघते. राम सीतेला म्हणतात की हे बघ सीते, तू जनक राजाची कोमल मुलगी आहेस, वनामध्ये माझ्याबरोबर येऊ नकोस. माझी आई आहे, या आईची सेवा कर आणि या राजदरबारी इथेच राहा. कारण तुझे पाय हे कोमल काय, त्या ठिकाणी काटे मोडतील. तुझ्या सुंदर वस्त्र तुला उतरता येणार नाहीत, वल्कल धारण करणं तुला शोभणार नाही. कारण जनक राजाला जर समजलं तर जनकाला फार मोठं दुःख होईल. म्हणून हे तू माझ्यावर येऊ नकोस. पण सीता म्हणते की ज्या वेळेला किती जरी हे सुंदर वस्त्र परिधान जरी असले की जिथं आपल्या पतीच्या अंगावरती वल्कल असतील तर तिच्या भार्याच्या अवतीर की राजवेश असतं आणि तिच्यात आपल्या पती सोडून राहणं एक स्त्री जातीचा धर्म नाही तो. म्हणून मी इथं राजदरबारामध्ये जेवढी राहून दुःखी होईल त्याच्यापेक्षा तुमच्याबरोबर येऊन मी जास्त सुखी असेल. म्हणून मी देखील येते. म्हणून तिघेही वनवासाला निघतात. सुमंत रथ सजवतो आणि सगळे अयोध्यानगरी रामाला पोचवायला येते. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला असं वर्णन आहे रामायणामध्ये की शरयू नदीच्या शरयू नदीला पार करून पुढे चित्रकूट पर्वताच्या तिकडे येईपर्यंत हरत आलेला असतो आणि तिथे जोपर्यंत ही धूळ, रथाची धूळ दिसते तोपर्यंत सगळे लोक ते बघत असतात दृश्य. शेवटी काही लोक तिथे परत येत नाहीत अयोध्येला, तिथेच रात्री निवास करतात. पुढे मग आपल्याला माहिती आहे की दुसरा प्रसंग आहे की हा मुख्य प्रसंग आहे की प्रभू रामचंद्रानं एका अतिशय आदिवासी जातीतल्या लोकांवरती देखील किती प्रेम केलं आणि त्यांना किती सेवा दिली आणि एक आदर्श स्थापित केला. पुढे भारत मुनीच्या आश्रमामध्ये येऊन पुढे निषादराज गुहेचा आश्रय घेतात. पण या गुहेचा आश्रय वर्णन आहे की हा जो गुह असतो तो अगोदर एक निषाद समाजामध्ये आपल्या पित्याकडून दररोज हा राम कथा दशरथ राजाच्या अयोध्या नगरीतील कथा तू श्रवण करत असे आणि हे श्रवण करून 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 त्याची एवढी इच्छा होती की आपल्या वडिलांना म्हणतो की नाही मला त्या राजकुमारला पाहायचे, पप्पा बाबा काही करून मला त्या राजकुमारला पाहायचे. म्हणले अरे वेळात काय तू, म्हणले की अरे तू अयोध्याचा राज आहे, तू दशरथ राजाचा पुत्र आहे, आपल्या आदिवासी लोकांना तिथे कसा प्रवेश मिळेल आणि तू काहीतरी इच्छा कसा काय करतोस. म्हणले नाही मला मला पाहायचंय त्यांना, कशा परिस्थितीमध्ये मला बघायचंय. कारण ही अशी इच्छा का होते, कारण पित्याकडून रोज श्रवण होत होत. म्हणून असं म्हटलं जातं की श्रवण करून 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 आपली इच्छा श्रवणादी शुद्ध चित्ते करय उदय, म्हणजे शुद्ध प्रेम भगवंताविषयी प्रेम आणखी वाढत वाढत जातं. आणि भगवंताविषयी प्रेम वाढवण्याचा हा शास्त्राद्वारे हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे की भगवंताविषयी आणखी श्रवण केलं पाहिजे. तशी गुहेची भाव निर्माण झाली होती आणि त्यावेळेला त्याला अजिबात करमत नव्हतं की एकदा का मी रामाला बघितल्याशिवाय माझं जीवन धन्य होणार नाही. म्हणजे ज्यावेळेला एकदा प्रसंग येतो की ज्यावेळेला त्याचे वडील त्याला सांगतात हे बघ की राजा दशरथाच्या दरबारी आता चारी भावांचा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि या वाढदिवस करण्यासाठी फार मोठा उत्सव आयोजित केलेला आहे, सगळ्या लोकांना आमंत्रित केलेला आहे, पण आपल्याला नाही. म्हणजे नाही नाही आपल्याला नसलं तरी मग आपण ते लांबून तरी पाहता येईल ना, म्हणून तो येतो. आणि प्रचंड मोठी गर्दी असते, या गर्दीमध्ये ठिकठिकाणी सगळे सिक्युरिटी असतात, पण अशा आदिवासी लोकांना कुठे प्रवेश मिळत नाही. परंतु हा आदिवासी मुलगा कोणालाही न मानता त्या गेट तोडून पार जातो, सगळे सिक्युरिटी त्याला परत जातात, पण कोणालाही त्याला मारतात हे करतात तरी ते कोणाचं ऐकत नाही. ज्या ठिकाणी राम लक्ष्मण हे वाढदिवस त्यांचा साजरा केलेला चाललेला असतो तिथपर्यंत त्या आसनावरती जाऊन फार पोचतात. आणि अगोदर काय केलं असतं की रामाला भेटीला जायचंय ना, तर मग खाली हाताने जायचं नाही, म्हणून अगोदर महिनाभर त्यांनी शिकारीला जाऊन मृगाच्या चांबडीचा सुंदर असा जोडा बनवलेला असतो. आणि केवळ जोडाच नाही तर त्यासोबत आणखी रामाला एक मुकुट देखील बनवलेला असतो. आणि हे सगळं त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो. तिथे म्हणजे की हे जसा त्या ठिकाणी पोचतो बाकीच्या सगळ्या लोकांना आश्चर्य वाटतं की हा कुठून आला, व्यक्ती कोण आला, कोणाच्याही लक्षात नाही, हा कोण आहे, सगळे आश्चर्याने बघत असतात. पण त्याला ओढण्यासाठी काय जातात, पण तेवढ्यात ओढायचं की प्रभू रामचंद्र साक्षात त्याला मिठी मारतात आणि रामाने मिठी मारल्यावर सगळ्यांचे प्लॅन हे बंद करतात की अरे आपण समजतो की प्रत्यक्ष रामाने जर मिठी मारली, कारण हा व्यक्ती दिसतोय तर हा कोणी राजाचा मुलगा नाहीये, हा तर त्याच्या कपड्यानुसार निश्चित आहे की हा जंगली व्यक्ती आहे. पण ज्या ठिकाणी रामाने मिठी मारली त्यावेळेला सगळ्यांनी आपले प्लॅन रद्द करून त्या ठिकाणी राम प्रत्यक्ष मिठी मारतात आणि एकमेकाला म्हणतात की रामा मी तुझ्यासाठी हे पादुका आणलेले आहेत याचा स्वीकार कर. आणि रामानी आणलेल्या रामानी रामाला दिलेल्या सुंदर पादुका आहेत त्या काढून ज्या गुहेने आणलेल्या पादुका आहेत त्या राम त्या ठिकाणी घालतात. आणि हे ज्याला राजा दशरथ बघतात त्याला म्हणतात की अरे हा कोण मुलगा आहे की माझा राम याच्यावरती एवढा कसा पसंद आहे, म्हणून मला सुद्धा याला काहीतरी दिलं पाहिजे, माझा राम जर याच्यावरती एवढा प्रसन्न आहे तर हा व्यक्ती मला देखील प्रसन्न आहे. म्हणून त्याला खाली बोललं जातं की म्हणतात की तू माझ्या रामाला प्रसन्न केलंस म्हणून काय तुला मागायचंय. म्हणले मला काही नको, तुमच्या रामाची सेवा आहे, पण मी आज तुला देऊ इच्छितो. म्हणले आजपासून तुला संपूर्ण निषाद जातीचा तुला राजा बनवतो. म्हणून अगोदर हा राजा नसतो, परंतु निषाद जातीचा राजा गुहे कोण बनवतात, गुहेला कोण म्हणतात, राजा दशरथ बनवतात. तर मग गुहे कितीतरी मदत करतो, आपल्या झोपडीमध्ये आपल्याला पुढे प्रसंग म्हणून पुस्तक वर्णन आहे, पण वेळ तर बराच झाला नाही. एक प्रसंग वर्णन करतो थोडक्या थोडक्यामध्ये, कारण पुढे जटायूचा सुंदर प्रसंग आहे. कारण रामाने किती एका प्राण्यासोबत बी किती आदान प्रदान सुंदर केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की पुढे प्रसंगावर वर्णन करत भारद्वाज म्हणून नंतर पुढे राम दंडकरणामध्ये येतात, दंडकरणामध्ये सीता रावण घेऊन जातो. त्यानंतर त्यावेळेला सीता घेऊन जाताना ज्याला रावणाचा जो रथ असतो याला अडवण्यासाठी जटायूनं फार मदत केली असते. तर हा जटायू कोण असतो? ज्यावेळेला हा जटायू असतो त्यावेळेला दशरथाचा फार मोठा मित्र असतो. कारण दशरथ राजाच्या राज्यामध्ये ज्यावेळेला 11 वर्ष दुष्काळ पडला असतो त्यावेळेला कुणाच्या काही लक्षात येत नाही, कारण तेवढं पहिली पद्धत होती की तेवढं पाणी मुबलक करून ठेवलेल्या योजना होत्या असायच्या. पण 13 वर्ष आलं, 13 वर्ष दुष्काळ पडला, 13 वर्ष लोकांच्या लक्षात आलं. त्यावेळेला लक्षात आल्यानंतर ज्यावेळेला दशरथ राजांनी चौकशी केली त्यावेळेला हा प्रसंग का अडवला, तर असं समजलं जातं की शनीची वक्रदृष्टी पडलेली आहे. त्यावेळेला शनीवरती युद्ध करण्यासाठी राजा दशरथ जातो. त्यावेळेला दशरथ शनीबरोबर युद्ध करत असताना शनीकडून परास्त होतो आणि दशरथ राजा आपल्या रथासोबत खाली येत असताना दशरथ राजाला हा जटायू रथासहित आपल्या एका पंखावरती झेलतो आणि खाली आणतो, अलगद खाली आणतो. आणि हे दशरथ राजाला फार मोठं कृतज्ञता भाव म्हणतो की हे जटायू तुला काही मागायचं ते माग, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, मला तू आज वाचवलेला आहेस. म्हणून दशरथ राजा पुन्हा त्या शनीला परास्त करतो आणि अयोध्या नगरीमध्ये पुन्हा वर्षा पाऊस पडतो. पण जटायू ज्यावेळेला मागतो की म्हणतो की ज्यावेळेला तुम्हाला मुलगा होईल ना तो मुलगा मला देखील, तो माझा पुत्र असेल, तो मुलगा तुमचा मुलगा देखील ना तो माझा देखील पुत्र असावा असं मी तुमच्याकडे याचना करतो. आणि मग भविष्यामध्ये दशरथाला मारे मला तर पुत्र नाहीच आहे, पण मग त्याद्वारे भविष्यामध्ये पुत्र होतो. म्हणजे हा राम आहे, हा जटा रामाला आपला पुत्र मानतो. ज्याला रामाची पत्नी ज्यावेळेला सीतेला घेऊन जाताना रावण बघतो त्यावेळेला जटायूला समजतो, तर जटायू त्या रावणाचा पंखाने त्याला बोचकारलं जातं. त्यांच्या ज्या रथाला असणारे जे वाहन आहेत त्यांना पुन्हा पुन्हा परास्त केलं जातं. पण शेवटी रावणाने त्याला घायाळ करून खाली पाडलं जातं. तिथं त्या ठिकाणी रक्तमाळ होऊन जटायू पडतो. पण ज्यावेळेला सीतेचा शोध करण्यासाठी ज्यावेळेला सीते सीते असं प्रभू रामचंद्र विलाप करत असताना त्या अरण्यामधून प्रवेश करत करत असताना अचानक रामाला एक ठिकाणी रक्त पडलेलं दिसतं. ते रक्त बघून राम म्हणतात की कदाचित हे माझ्या सीतेचं तर रक्त नाही ना. त्यावेळेला त्या ठिकाणी तो हाच तो की ज्या माझ्या सीतेला मारलेला हाच तो प्राणी हाच तर नाही ना. पण राम ज्यावेळेला हातातली तलवार मारण्यासाठी काढतात म्हणतील की पुत्र असं म्हणून जटायू हाक मारत त्याला, म्हणतात की अरे कोण माझा पुत्र म्हणून हाक मारतोय. त्यावेळेला मग जटायू सगळी कहाणी सांगतात की कशा अशा प्रकारे मी मदत केलेली आहे सीताला वाचवण्यासाठी, पण माझा नायला झाला. म्हणून रावणाला परास्त करण्याचा मी फार मोठा प्रयत्न केला, परंतु शेवटी दक्षिण दिशेला तो रावण सीतेला घेऊन गेला आणि त्याने त्या ठिकाणी आपला प्राण सोडला. जसा प्राण सोडला रामाचं हृदय कळवळून आलं, ते एका पक्षाला देखील रामाने आपल्या मांडीवरती घेतलं आणि त्याचा स्वतःच्या हाताने त्याचा अंत्यसंस्कार, म्हणजे अंत्यसंस्काराच्या ज्या ज्या विधी असतात त्याला पाणी पाजणं, मंत्र बोलणं, या सगळ्या विधी स्वतः भगवंतांनी एका पक्षासाठी केल्या. म्हणून रामायण हा जो राम अवतार आहे हे अतिशय गोड अवतार आहे. तर असे प्रसंगावरून प्रसंग वर्णन होतात. म्हणून आपल्याला शेवटी या रामायणाचं हेच सार आहे की आपल्या स्वामीसाठी त्याग करायला हवाय. तसं श्री प्रभुपादांनी भगवंतासाठी केवढा मोठा सगळ्या जगामध्ये हे की भगवंताचं प्रेम स्थापित करण्यासाठी हा केवढा मोठा त्याग केला आणि श्रील प्रभुपादांचं प्रेम आहे या प्रेमाद्वारे एवढं मोठं इस्कॉन स्थापित झालं आणि इस्कॉन स्थापित झाल्यानंतर इस्कॉन स्थापित होण्यासाठी प्रभुपादांच्या शिष्याने काय मोठे प्रयत्न केले की आपल्याला जर ऐकलं तर नवल वाटेल की जय पताका महाराज आहेत त्यावेळेला इस्कॉनमध्ये पुरेसा पैसा नव्हता तर जय पताका महाराजांनी एवढा मोठा श्रीमंताचा मुलगा असून सुद्धा अमेरिकेमध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये एका हॉटेलमध्ये टेबल साफ करण्याचं काम केलं आणि पैसे कमावले आणि मंदिराला देत होते. जयानंद प्रभू टॅक्सी चालवून पैसे देत होते. अशा प्रसंगानुसार पैसे येऊन इस्कॉनची स्थापना झालेली आहे. पुढे प्रभुपाद ज्याला मुंबईला आले त्याला मुंबईमध्ये सुद्धा काही तयारी नव्हते. लोक असे भिक्षा मागून करायचे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज इकडे तिकडे अशी उत्तरेची झोळी करून तांदूळ मागायचे आणि तेवढा भात शिजवून भगवंताला अर्पण करायचे आणि कीर्तन करायचे. असं करत करत इस्कॉन स्थापन झालेलं आहे. असंच नाहीये, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज ज्याला प्रभुपाद वेस्ट व्हर्जिनिया आहे जे निवृंदावन आहे तिथं जायचे त्यावेळेला त्यांच्यावरती एवढी जबाबदारी व्हायची की सगळी पूजा ते करायचे. अशा गुरुजी आईसाठी ते बर्फाच्या पाण्याने आंघोळ करून रात्री संदेश बनवून ठेवायचे. संदेश बनवण्यासाठी काय प्रयत्न असतात की पनीरचं त्याला घासून घासून सॉफ्ट बनवायला लागतं तेव्हा तो एक एक संदेश बनतो. दिवसभर पूजा करून महाराज संदेश बनवायचे आणि सकाळच्या वेळेला गुरुपूजा झाल्यानंतर प्रभुपाद म्हणायचे की अरे राधानाथ तुझे संदेश मला फार आवडतात, आज बनवलेत का? म्हणून महाराज ते संदेश बनवायचे आणि ते प्रभुपादांना आवडायचे. एवढ्या महाराजांनी रात्रीचा दिवस करून काय काय वेळेला संदेश बनवलेत आणि एवढा सगळा प्रयत्न करून आपल्या गुरुला या सगळ्या लोकांनी संतुष्ट केलेला आहे. म्हणून एवढा आपल्या स्वामीसाठी यांचा एवढा प्रयत्न आहे. आणि ह्या रामायणाच्या कथा ह्याच आपल्याला सगळं शिकवतात की आपल्या स्वामीसाठी त्याग करायला शिकलं पाहिजे. जो आपल्या स्वामीसाठी आपल्या कॅपॅसिटीनुसार थोडी थोडी त्यागाची भावना अर्पण करतो त्याच्याद्वारेच हे भक्ती वैभव, हे भक्ती वैभव म्हणजे हे भक्तीचं राज्य आहे हे इस्कॉन स्थापन झालेलं आहे. आणि आज आपल्या तुम्हाला हे सगळं राज्य आता सुंदरपणे चाखायला मिळत आहे. परंतु या प्रसंगामध्ये सुद्धा या आणखी चाकण्याची खरं तर संधी आहे. तर ही संधी आपण कशी सांगू शकतो? तर जास्तीत जास्त नाम आश्रय घ्यायचा. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जसं एक घाबरलेलं बालक आहे आपला आश्रय घेण्यासाठी आईच्या खुशीत हुंदके देत रडत रडत आश्रय घेतं, त्याप्रमाणे आपण सगळे घाबरलेलं आहोत. आता आपली सगळी आता दयनीय अवस्था आहे, परंतु आपण सगळे घाबरलेले अवस्थेत आपली आई आहे ते नाम प्रभू आहेत. या नाम प्रभूचा आपण आश्रय घेतला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवत पुराण की जय. ग्रंथराज पुराण श्री रामायण की जय.